जय जय रघुवीर समर्थ। दशक सतरावा, समास सहावा, देहात्मनिरूपण। श्रीराम आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी। श्रीराम शरीरी शक्ती तारुण्यपणे, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणे दुखे भोगी। श्रीराम मरावे ना इसी आवडी, हात पाये खोडून प्राण सोडी, नाना दुखे अवघडी वृद्धपणे। श्रीराम देह आत्मयांची संगती, काही एक सुख भोगिती, चरफड चरफडून जाती देहांत काळी। श्रीराम ऐसा आत्मा दुःखदायक, एकांचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरार्थक काहीच नाही। श्रीराम ऐसा दो दिशांचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतला। श्रीराम दुःखी होऊन चरफडून गेले, तेने कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले ते तो सवेची दुःख। श्रीराम जन्मदारभ्य आठवावे, म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काये म्हणोनी। श्रीराम ऐशी आत्मयांची संगती, नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाणे होऊन जाती प्राणी मात्र। श्रीराम काही आनंद काही खेद, जन्मवरी पडिला संबंध, नाना प्रकारी विरुद्ध तडातोडी। श्रीराम निद्रा काळी ढेकूण पिसा, नाना प्रकारी वळसा, नाना उपाये वळसा त्यास होये। श्रीराम भोजन काळी माशा येती, नाना पदार्थ उंदीर नेती, पुढे त्यांची ही फजिती मार्जरे करीती। श्रीराम वा चाम वा गोचीड, गांधेले कानटे उदंड, एकास एक चरफड दोहीकडे। श्रीराम विंचू सर्प वागरिसे, सुसरी लांडिके माणसास माणसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही। श्रीराम चौऱ्यासी लक्ष उत्पत्ती, एकास एक भक्षिती, नाना पीडा दुःखणी किती म्हणून सांगावे। श्रीराम ऐसी अंतरात्म्याची करणी, नाना जीव दाटले धरणी, परस्परे संहारणी एक एकांची। श्रीराम अखंड रडती चरफडती, विवळ विवळो प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म। श्रीराम परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी। श्रीराम उदंड शिव्या दिधल्या, तितुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्यया आल्या येथा तथ्य। श्रीराम धगडीचा बटकीचा लवंडीचा, गधडीचा कुत्रीचा वोंगळीचा, ऐसा हिशोब शिव्यांचा किती म्हणोनी सांगावा। इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तडातोडीचे ज्ञान मानेना कोणी एकाशी। श्रीराम सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळास कैचे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे। श्रीराम उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती। श्रीराम येण्याची न्याये अन्नवसन, येण्याची न्याये देवतार्चन, येण्याची न्याये ब्रह्मज्ञान प्राप्तव्या सारिखे। श्रीराम अवघेच लोक सुखी असती, संसार गोड करून नेती, महाराजे वैभव भोगिते ते करंट्यास कैचे। श्रीराम परंतु अंती नाना दुःखे, तेथे होते सगट सारिखे, पूर्वी भोगली नाना सुखे अंती दुःख सोसवेना। श्रीराम कठिण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडवेना सोडीना, मृत्यू दुःख सगट जना कासा विसकरी। श्रीराम नाना अवेवहीन झाले, तैसेचि पाहिजे वर्तले। प्राणी अंतकाळी गेले कासा विसहूनी श्रीराम रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नस्तामरते आपद आपदो श्रीराम। अंतकाळ दैन्य हि दीन सकळी कास तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी श्रीराम। भोगूने अभोक्ता म्हणती हे तो अवघीच फजिती, लोक उगेच बोलती पहिल्या विण श्रीराम। अंतकाळे अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडिना प्राण, बऱ्याड्या सारिके लक्षण अंतकाळी श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास सहवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 17 समास 7 जगजीवन निरूपण। श्रीराम मुळी उदक निवळ असते, नानावल्ली मध्ये जाते, संगदोषे तैसे होते आम्ल तीक्षण कडवट श्रीराम। आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, स्वाभिमाने भरी भरतो भलतीकडे श्रीराम। बरी संगती सापडली जैसी उसास गोडी आली, विषवल्ली फापावली घातकी प्राणी श्रीराम। 18 भार वनस्पती गुण सांगावे ते किती, नाना देहाचे संगती आत्मयास होये श्रीराम। यामध्ये कोणी भले ते संत संगे निघाले, देहाभिमान सांडून गेले विवेक बळे श्रीराम। उदकाचा नाशची होतो आत्मा विवेके निघतो, ऐसा आहे प्रत्यये तो विवेके पाहा श्रीराम। ज्यास स्वहितची करणे त्यास किती म्हणावून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही श्रीराम। आपला आपण करी कुडावा तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा वैरी ऐसा श्रीराम। आपले आपण अन्हित करावे त्यास आडवे कोणी निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपणाशी श्रीराम। जो आपला आपण घातकी तो आत्महत्यारा पातकी, या कारणे विवेकी धन्य साधू श्रीराम। पुण्यवंता सत्संगती पापिष्टा अत्सत्संगती, गती आणि अवगती संगती योगे श्रीराम। उत्तम संगती धरावी आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी बुद्धी जाणत्याची श्रीराम। इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेण त्याकरिता अविवेक प्राप्त होतो श्रीराम। जाणता देवाचा अंश नेणता म्हणजे तो राक्षस, यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे श्रीराम। जाणता तो सकळामान्य नेणता होतो अमान्य, जेणे करिता होई जे धन्य तेची घ्यावे श्रीराम। साक्षपी शहाण्याची संगती तेणे साक्षपी शहाणे होती, आळसी मूर्खाची संगती आळसी मूर्ख श्रीराम। उत्तम संगतीचे फळ सुख अधम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडुनिया शोक कैसा घ्यावा श्रीराम। ऐसे हे प्रकट दिसे जनामध्ये उदंड भासे, प्राणी मात्र वर्त तसे उभये योगे श्रीराम। एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग, विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे श्रीराम। अवचिते सांकडित पडिले तरी तेथून पाहिजे निघाले, निघोन जाता झाले परम समाधान श्रीराम। नाना दुर्जनांचा संग क्षणक्षणा मनभंग, या कारणे काही रंग राखोन जावे श्रीराम। शहाणा येत न त्याच्या गुणे, पाहो जाता काय उणे, सुख संतोष भोगणे नाना श्लाघ्यता श्रीराम। आता लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे, जो कोणी समजोन पाहे त्यास घडे श्रीराम। बहुरत्न वसुंधरा जाण जाण विचार करा, समजल्या प्रत्ययो अंतरा माझी येतो श्रीराम। दुर्बळ आणि संपन्न वेडे आणि व्युत्पन्न, हे अखंड दंडायमान सतची असे श्रीराम। एक भाग्य पुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होती, तैसीच विद्या वित्पत्ती होत जाते श्रीराम। एक भरे एक रिते, रिते मागुते भरते, भरते ही रिते होते काळांतरी श्रीराम। ऐसी है सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वये सातरी निघोन गेली हळूहळू श्रीराम। बाळ तारुण्य आपले, वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून साधर्म केले पाहिजे कोणी एके श्रीराम। देह जैसे कैले तैसे होते, येत्न केल्या कार्ये साधते, तरी मग कष्टावेते काये निमित्त्य श्रीराम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, जगजीवन निरूपण नाम समास सातवा, श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक 17, समास 8, तत्व निरसन। श्रीराम नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणिजे श्रोती, ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे श्रीराम। कंठापासून नाद झाला, मध्येमा वाचा बोलिजे त्याला, उच्चार होता अक्षराला वैखरी बोलिजे श्रीराम। नाभिस्थानी परा वाचा, तो चिठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा श्रीराम। निर्विकल्प जे स्फुरण, पुगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा श्रीराम। अंतःकरण आठवले, पुढे होये नवेसे गमले, करू न करू ऐसे वाटले तेची मन श्रीराम। संकल्प विकल्प तेची मन जेणे करिता अनुमान, पुढे निश्चयो तो जाण रूपबुद्धीचे श्रीराम। करी नची अथवा न करी ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी श्रीराम। जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेच चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला येथार्थ मानावे श्रीराम। पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्ये तो अगत्य करणे, ऐस्या कार्यास प्रवर्तणे तोची अहंकारो श्रीराम। ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळोन एक, कार्ये भागे प्रकार पंचक वेगळाले श्रीराम। जैसे पाचही प्राण कार्ये भागे वेगळाले जाण, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे श्रीराम। सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नाशिकी प्राण नेमस्त जाणावा श्रीराम। बोलिले हे प्राण पंचक, आता ज्ञान इंद्रिय पंचक, श्रोत्र त्वचा चक्षु जिह्वा नासिक, ऐसी हे ज्ञानेंद्रिय श्रीराम। वाचा पाणी पाद शिष्ण गुद, हे कर्म इंद्रिय प्रसिद्ध, शब्द परशु रूप रसगंध, हे ऐसे हे विषय पंचक श्रीराम। अंतकर्ण प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक, पाचवे विषय पंचक, ऐसी हे पाच पंचके श्रीराम। ऐसे हे पंचवीस गुण मिळोन सूक्ष्म देह जाण, याचा कर्दम बोलिला श्रवण केले पाहिजे श्रीराम। अंतकर्ण व्यान श्रवण वाचा, शब्द विषय आकाशाचा, पुढे विस्तार वायोचा बोलिला असे श्रीराम। मन समान त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनी। ऐसे हे अडाखे साधुने कोठा करावा श्रीराम। बुद्धि उदान नयेन चरण रूप विषयाचे दर्शन। संकेते बोलिले मन घालून पाहिजे श्रीराम। चित्त अपान जिह्वा शिष्ण रस विषय आप जाण। पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप श्रीराम। अहंकार प्राण घ्राण गुद गंध विषये जाण। ऐसे केले निरूपण शास्त्रमते श्रीराम। ऐसा हा सूक्ष्म देहे पाहाता होईजे निस्संदेहे। येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे श्रीराम। ऐसे सूक्ष्म देहे बोलिले पुढे स्थूळ निरोपिले। आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी श्रीराम। काम क्रोध शोक मोह भये हा पंचविध आकाशाचा अन्वये। पुढे पंचविध वायो निरोपिला श्रीराम। चळण वळण प्रासारण निरोध आणि अकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे श्रीराम। क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण। आता पुढे आपलक्षण निरोपिले पाहिजे श्रीराम। शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद। पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे श्रीराम। अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म। ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे श्रीराम। पृथ्वी आप तेज वायो आकाश हे पाचाचे पंचविश। ऐसे मिळोन स्थूळ देहास बोलिजे ते श्रीराम। तिसरा देह कारणाज्ञान चौथा देह महाकारण ज्ञान। हे चारी देह निर्षिता विज्ञान परब्रह्मते श्रीराम। विचारे चौदेहा वेगळे केले मी पण तत्वास सरिसे गेले। अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी श्रीराम। विवेके चुकला जन्म मृत्य नरदेही साधिले महत्कृत्य। भक्तियोगे कृत्य कृत्य सार्थक झाले श्रीराम। इति श्री पंचीकर्ण केलेचि करावे विवर्ण। लोहाचे जाले स्वर्ण परिसाचेन योगे श्रीराम। हाही दृष्टांत पडेना परिसाचेन परीस करवेना। शरण जाता साधू जना साधूच होईजे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तत्व निरूपण नाम समास आठवा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक 17 समास 9 तनु चतुष्टय निरूपण। श्रीराम स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण। ऐसे हे चत्वार देह जाण। जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी श्रीराम। विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान। नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते श्रीराम। स्थूळ भोग प्रविक्त भोग आनंद भोग आनंदावभास भोग। ऐसे हे चत्वार भोग चौदेहाचे श्रीराम। अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर। ऐश्या मात्रा चत्वार चौदेहाचा श्रीराम। तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण। ऐसे हे चत्वार गुण चौदेहाचे श्रीराम। क्रियाशक्ती द्रव्याशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या श्रीराम। ऐसी हे 32 तत्वे दोहींची 50 तत्वे। अवघी मिळोन 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान श्रीराम। ऐसी हे तत्वे जाणावी जाणोन माईक ओळखावी। आपण साक्षी निरसावी येणे रीती श्रीराम। साक्षी म्हणजे ज्ञान ज्ञाने ओळखावे अज्ञान। ज्ञानाज्ञानाचे निरसन देहाशरीसे श्रीराम। ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्यगर्भ बोलिले। ते हे विवेके निर्शले आत्मज्ञाने श्रीराम। आत्मानात्मा विवेक करिता सारासार विचार पाहाता पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली श्रीराम। अस्थि मांस त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पाहावे श्रीराम। शुक्लित श्रोणीत लाळ मूत्र स्वेद हे आपाचे पंचक भेद तत्वे समदोन विशद करून घ्यावी श्रीराम। क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे पाचही तेजाचे गुण या तत्वांचे निरूपण केलेच करावे श्रीराम। चळण वळण प्रासारण निरोध आणि आकोचन हे पाचही वायोचे गुण श्रोती जाणावे श्रीराम। काम क्रोध शोक मोह भये हा आकाशाचा पर्याये हे विवरल्या विणकाये समजो जाणे श्रीराम। असो ऐसे हे स्थूळ शरीर पंचवीस तत्वांचा विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोली जेद श्रीराम। अंतःकरण मन बुद्धिचित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढे वायो निरोत्तर होऊन ऐका श्रीराम। व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे पाचही गुण वायो तत्वाचे श्रीराम। श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे पाचही तेजाचे गुण आता आप सावधान होऊन ऐका श्रीराम। वाचा पाणी पाद शिष्ण गुद हे आपाचे गुण प्रसिद्ध आता पृथ्वी विशद निरोपिली श्रीराम। शब्द स्पर्श रूप रसगंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे हे पंचवीस तत्व भेद सूक्ष्म देहाचे श्रीराम। इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे तनु चतुष्टये नाम समास नववा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक 17 समास 10 तोणप सिद्ध लक्षण। श्रीराम आवरणोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार महिमा अत्यंत चिथोर तया पाताळ लिंगाचा श्रीराम। परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना विवेके आणावे अनुमानातया ईश्वरासी श्रीराम। साता समुद्रांचे वेडे उदंड भूमी पैलीकडे शेवटी तुटलेकडे भूमंडळाचे श्रीराम। सात समुद्र बोलांडावे तेथे जाणे कैसे फावे म्हणून विवेकी असावे साधुजन श्रीराम। जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना श्रीराम। जे चर्मदृष्टीस नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे ब्रह्मांड विवरो न राहावे समाधाने श्रीराम। मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आकाश आणि पाताळ ते चढळ नसतांतराळ चहूकडे श्रीराम। तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे जेथे दृश्यमायेच्या नावे शून्याकार श्रीराम। दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास मनातीत निराभास विवेके जाणावे श्रीराम। दृश्य भास अवघा विघडे विवेक तेथे पवाडे भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे श्रीराम। वाच्यांश वाचेने बोलावा न बोलता लक्ष्यांश जाणावा निर्गुण अनुभवास आणावा गुणाचेन योगे श्रीराम। नाना गुणास आहे नाश निर्गुण ते अविनाश ढोबळ्या होऊन विशेष सूक्ष्म देखणे श्रीराम। जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकोनी जाणावे श्रवण मनने पडे ठावे सकळ काही श्रीराम। अष्टदेचे जिनस नाना उदंड पाहाता कळेना अवघे सकट पिटावेना कोणी एके श्रीराम सकट सारीखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली चवी नटाने कालविली नाना अन्ने श्रीराम टोण पानवे गुणग्राहिक मूर्खास कळेना विवेक विवेक आणि अविवेक एकची म्हणती श्रीराम उंच नीच कळेना ज्याला तेथे अभ्यासची बुडाला नाना अभ्यासे प्राणी आला सुटी का कैची श्रीराम वेड लागोन जाले बोंगळ त्यास सारिखेच वाटे सकळ ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हेती श्रीराम ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश बहुचकीचा लोकास काये म्हणावे श्रीराम ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैची श्रीराम जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपास समुदाव गुणची नाही गौरव येईल कैचे श्रीराम खरे खोटे एकची झाले विवेकाने काये केले असार सांडून सार घेतले साधुजनी श्रीराम उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रक्षा दीक्षा हीनापासी दीक्षा येईल कैची श्रीराम आपलेन वोंगळपणे दिशा करून शौच नेणे वेदशास्त्री पुराणे त्यास काये करीती श्रीराम आधी राखावा आचार मग पहावा विचार आचार विचारे पैल पार पाविजयतो श्रीराम जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे डोळ सठकती आंधळे कोण्या कामाचे श्रीराम पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक विवेक आणि अविवेक काये मानावे श्रीराम अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे श्रीराम इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक तेथे अवघेत निरार्थक सकळ काही श्रीराम म्हणवन संत संगेची जावे सच्शास्त्रची श्रवण करावे उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोणपसिद्ध लक्षण नाम समास दहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।